श्लोक एकोणिसावा. तपाम्यहं वर्षं निगृह्णामि उत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सद् असच्चाहम् अर्जुनम्. मी सूर्याचे निवेशे तपे तै हे शोषे पाठी इंद्र होऊनी वर्षे तई पुढती भरे. अग्नि काष्ठ खाए ते काष्ठची अग्नि होये तैसे मरते मारिते पाहे स्वरूप माझे. या लागी मृत्यूच्या भागी जे जे तेही पै रूप माझे आणि न मरते तव सहजे नीचे आहे. आता बहु बोलोनी सांगावे ते एकी हेळा घेपा आघवे तरी सता सतही जाणावे मीची पैगा. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवन उठाव असे. परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. तरंग पाणीये विण सुकती रश्मी वाती विण न देखती तैसे मीची ते मी नवती विस्मयो देख. हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझेची बोतले की कैसे कर्मतया आड आले जे मीची नाही म्हणती. परी अमृत कुहा पडिजे का आपण पया ते कडिये काढिजे ऐसे आथी काय किजे अप्राप्तासी. ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरटी आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे. तैसे ज्ञान जई सांडून जाये तई ऐसी हे दशा आहे म्हणून किजे ते केले नोहे ज्ञाने विण. आंधळे या गरुडाचे पाख आहाती ते कवणा उपेगा जाती. तैसे सत्कर्माचे उपकेठ उपखेठाती ज्ञाने विण.
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये. पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्रीज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम. हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. यच्चावहासार्थमसत् कृतोसी विहारशय्यासन भोजनेषु एकोथवाप्यच्युत तत्समक्षम तत्क्षामये त्वाम अहम अप्रमेयम्. अकराव्या अध्यायातलं हे जे क्षमापन स्तोत्र, त्या क्षमापन स्तोत्रामध्ये भगवंतांच विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेले जे भाव आहेत त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी जिथं केलं त्याचे मूळ श्लोक आपण पाहतो आहोत. मोठ्या अनादरानी मी तुला सखा म्हटलं. हे हे सख्या, हे कृष्णा, हे यादवा, तुझा महिमा न जाणता मी या प्रकारे बोलत होतो. अजानता महिमानंत वेदम, हे माझ्याकडून प्रमादामुळे घडलं समजा, अथवा प्रेमामुळे घडलं समजा, मया प्रमादात प्रणयेन वापी, माझ्याकडून ही चूक झाली. श्रीकृष्णांचं विश्वरूप जेव्हा अर्जुनाने पाहिलं, अर्जुनाच्या अंतर्यामी ज्ञान झालं, स्वरूपबोध झाला, प्रथम स्वरूप समाधान, असं अर्जुनाची स्थिती झाली. त्याचबरोबर नभी वावरे जो अणुरेणु काही रिता ठावया राघवे वीण नाही, अशा प्रकारचाही बोध अर्जुनाला झाला. अर्जुनाला समोरचा कृष्ण हा विश्वरूप दिसायला लागला. आणि हे जसं जसं घडत गेलं तसं तसं कृष्णाशी जे वर्तन आपल्या हातून घडलं त्याबद्दल अर्जुनाला पश्चाताप वाटायला लागला. याचा महिमा एवढा मोठा असताना आपण याच्याशी कशा पद्धतीने वागलो, कशा पद्धतीने बोललो असं अर्जुनाला वाटायला लागलं. आणि अर्जुन विश्वरूपाची क्षमा मागायला लागला. मागच्या वेळेला मी म्हटलेलं होतं की जर आपल्या अंतर्यामी ज्ञान झालं आणि पश्यामी ते रूपम जनांतरस्थम, आपल्या अंतर्यामी झालेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने सर्वांच्या अंतर्यामी जर परमात्मा दिसायला लागला, त्या बुद्धीनी जर जगताकडे पाहायला लागला कोणी एखादा, तर जगताशी ज्या अनादराने आतापर्यंत वागलेला असेल त्याबद्दल त्याला किती वाईट वाटेल. स्वामीजींकडे कुलकर्णी म्हणून गृहस्थ यायचे, मार्केट यार्डच्या भागात कुठे राहत असत, ते नवरा बायको स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर ते म्हणाले की आमच्या विचारसरणीत किती फरक पडला. मी स्वामीजींकडे जायला लागलो, स्वामीजींची प्रवचन ऐकायला लागलो आणि व्यापक परमात्म बोधानीच जगताकडे पाहायचं आणि जगतामध्ये राहायचं अशी स्वामीजींची शिकवण कानावर पडायला लागली. आणि मग माझ्या असं लक्षात आलं, ते म्हणाले की आमच्या बंगल्याचं दार उघडताना थोडी स्कूटर तिरकी करून गेट उघडायचं, स्कूटर मागं घ्यायची आणि गिअर टाकून धक्का देऊन फाटक उघडून टाकायचं धाड दिशी. मी किती अनादराने वागलो फाटकाशी. घरामध्ये आत जाताना चपला पायातून सोडून द्यायच्या, भिंतीवर जिथं आपटतील तिथं आपटतील आणि थांबतील. एके दिवशी मी फाटकाची माफी मागितली, एके दिवशी मी चपलांची माफी मागितली. मी तुम्हाला कसं वागवलं, हा जर अबोध असता तर हे वागणं असंच चालू राहिलं असतं. पण जर जगता संबंधी ते परमात्म स्वरूप आहे असा बोध झाला तर तुम्ही उद्दामपणा करू शकत नाही. तुम्ही दुसऱ्याच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याचा अनादर करू शकत नाही. नवव्या अध्यायामध्ये तेच सांगितलेलं आहे. मनुष्यरूपी परमात्म्याची अवहेलना हे तर आपलं वैशिष्ट्य आहे. जर पतीला बोध झाला तर तो किती वेळेला म्हणेल पत्नीला की मी तुझ्याशी अनादराने वागलो, तू परमात्मा आहेस. हा बोध त्याच्या अंतर्यामी झालेला आहे. आणि तो पत्नीला म्हणेल की मी तुझ्याशी अनादराने वागलो, तू परमात्मा स्वरूप आहेस हे मला माहीत नव्हतं. नीला जर बोध झाला तर तीही म्हणेल बर का? जर पत्नीला बोध झाला तर पत्नी देखील म्हणेल अजानता महिमानंत वेदम. आणि महिमा समजणं परमात्म्याचा आणि तशी पूजनीयता देखील असणं त्या व्यक्तीच्या ठिकाणी, अशा दोन्ही गोष्टी असतील तर. स्वामीजी म्हणायचे की पूर्वी आपल्या पतीला आर्य म्हणत असत आणि पत्नीला देवी असं म्हणत असत, पण आर्य म्हणायचं तर आर्यासारखं वर्तन तर पाहिजे. देवी कुठं गेलेली आहे तर क्लब मध्ये पत्ते खेळायला गेलेली आहे, तिचा काय महिमा करणार? त्यामुळं श्रीकृष्णांच्या बाबत अर्जुनाला असं झालं की एका बाजूनी अंतर्यामी झालेल्या बोधामुळं सर्वत्र विश्वरूप दिसायला लागलं आणि हे ज्याच्या कारणाने दिसलं तो तर महात्मा श्रीकृष्ण, त्याच्याही अंतर्यामी आपण परमात्म स्वरूप आहोत असा बोध ठासून भरलेला. तो स्वतः आपण परमात्मा आहोत अशा रीतीने सांगत, बोध देत, उपदेश करत, अर्जुनाची दृष्टी बदलत होता तो परमात्मा आणि अर्जुनालाही तो परमात्मा आणि जगत परमात्मा असा बोध झाला. तेव्हा अर्जुन सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती असं म्हणायला लागला. अनादराने आतापर्यंत कोणी असं म्हणेल की या अनादरामध्ये देखील मजा असते. सारखाच आदर आदर म्हणजे घरात बाहेर वावरणं कठीण होऊन जाईल. एकदा मी एसपीच्या ग्राउंडवर फिरायला गेलो होतो तर तिथं आमच्या नात्यातले एक गृहस्थ भेटले. ते इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि त्यांचे वेगवेगळे मित्र सगळे वयस्कर, सगळे सिनियर, 65 पुढची मंडळी. त्याच्यात एक राजकीय नेता, हे स्वतः इंडस्ट्रियलिस्ट, एक चार्टर्ड अकाउंटंट, एक साधे बँकेतून रिटायर झालेले असे त्यांचे मित्र, एक शिक्षक आणि रिटायर झालेले असे त्यांचे मित्र, असे सगळेजण एकत्र जमलेले होते आणि एक चेंडू घेऊन एकमेकांकडे टाकायचं असं खेळत होते. म्हणाले जरा फ्रेश वाटतं या वेळेला. त्यांनी मला बोलवलं, मी जवळ गेलो. ते माझ्याशी बोलत होते तेवढ्या दरम्यान बाकीच्यांचा खेळ चाललेला होता आणि एकाने दुसऱ्याकडे चेंडू टाकला त्याचं तेवढं लक्ष नव्हतं आणि त्याच्या खांद्यावरून आपटला तर त्याने पटकन त्यांना शिवी दिली. तर आमचे जे नात्यातले गृहस्थ होते ते जरा ओशाळले. ते म्हणाले की सगळ्या जरा वृत्ती मोकळ्या होतात, आम्ही जरा लहान असल्यासारखं वाटतं म्हणाले. त्यामुळं हे कृष्ण हे यादव हे सखेती याच्यामध्ये मजा वाटत होती अर्जुनाला. किती अनादर करायचा होता माहित नाही, पण मित्राबरोबर मित्र आहे म्हणून आचरण करणं असं अर्जुन करत होता. पण अर्जुनाला जेव्हा लक्षात आलं तेव्हा की आपण परमात्म्याबरोबर अशा प्रकारचं वर्तन केलं, तेव्हा अर्जुनाचे जे भाव ते आपण हे आजीचे चिपाहे पा रोकडे कवण झुंज हे केवढे एथ परब्रह्म तू उघडे सारथी केलासी या कौरवांची या घरा शिष्टाई धाडिलासी दातारा ऐसा वणिजेसाठी जागेश्वरा विकलासे आम्ही तू योगी यांचे समाधी सुख कैसा जाणेची ना मी मूर्ख उपरोधू जी सन्मुख तुझसी करू तू या विश्वाची अनादि आदि बैससी जिये सभासदी, तिये सोयरी की जिया संबंधी रळी बोलो। तू विश्वाची सर्व विश्वाचा आदि रहित असा आदि आहेस, अनादि आदि। हे विश्व आहे तर ते विश्व कधी झालं माहित नाही, हे विश्वच कदाचित अनादि आहे की काय, पण त्या विश्वापेक्षाही तू आधीच आहेस। असा तू असताना ज्या सभेमध्ये तू येऊन बसत असशील तिथं मी आल्यानंतर आणखी प्रतिष्ठित लोक बसलेले असायचे। सोयरी कीची या संबंधी रळी बोलो, कधी कधी एखाद्या मोठ्या व्यक्तीचा आणि आपला किती घरोबा आहे अथवा आपलं किती वजन आहे या व्यक्तीवर हे दाखवण्यासाठी उलट चार चौघांमध्ये त्या व्यक्तीला थोडस बोललं की बरं वाटत, चार चौघांवर तेवढं इम्प्रेशन तरी पडत, तुम्ही याला इतका मानता पण याच्या बहिणीचा मी नवरा आहे। सोयरी कीची या संबंधी रळी बोलो, मी उलट सुलट बोलून तुझी चेष्टा केली। विपाये राऊळा येवो तरी तुझे मी अंगे मानू पावो। कधी कधी तुझ्या मंदिरामध्ये घरामध्ये मी येत असे, अर्थात तुझ्या ठिकाणी तुझे दास दासी तुला ज्या प्रकारे मानानी वागवणार त्या मानानी बाहेरून आलेल्या व्यक्तीला पाहुण्याला कसे काय मान तितका मान देतील, पण मला तसाच मान, तुला जसा मान मिळत असे तसाच मान मला मिळावा अशी माझी इच्छा असे, आणि तू देखील त्यांच्या समोर मला अत्यंतिक मान द्यावास अशी माझी इच्छा असे। विपाये राऊळा येवो तरी तुझे मी अंगे मानू पावो, तुझ्याकडून मान मिळण्याची अपेक्षा मी धरत असे। न मानिसी तरी जावो रुसोनी सलगी, सलगीच्या नात्यानी जर तू मान दिला नाहीस तर रुसून निघून जात असे, घर सोडून निघून जात असे। पाया लागोनी बुझवणी बुझावणी तुझ्या ठाई शारंग पाणी पाहिजे, आणि मग अशा अपराधाबद्दल आता माझे पाय धरून तू माझी क्षमा मागावीस तरच मी परत तुझ्या घरी येईन अशी मी मागणी करत असे। ऐशी करणी बहु केली आम्ही, असं अनेक वेळेला आम्ही तुझ्याशी वागलो। सजगपणाची या वाटा शहाणपणाची घमेंड मला काही समस्त अशा प्रकारचा भाव तुझ पुढे बैसे उफर आटा, त्यामुळे तुला तुझ्याकडे पाठ करून बसत असे। थोडा मतभेद झाला की पाठ करून बसवे, हा पाडू काय वैकुंठा, वैकुंठाधिपती त्यांची योग्यता कुठ आणि माझं हे वर्तन कुठ, परी चुकलो आम्ही। देवेसी कोल काठी करू तुझ्याशी ताण पडता तुझ्याबरोबर खेळत असू, आखाडा झोंबी लोंबी करू, कोणाची शक्ती किती आहे याचा अंदाज घेण्यासाठी म्हणून आखाड्यात तुझ्याबरोबर कुस्ती करत होतो। सारी खेळता आविष करू निकरेही भांडू, आणि सारी पाठ खेळताना तिरस्काराने तुझ्याशी बोलत होतो, आणि निकरावर येऊन भांडण देखील करत होतो, डाव उधळून निघून जात होतो। सांगते उराउरी मागो, देवासी की बुद्धी सांगो, जे तुझ्यापाशी चांगलं आहे ते ताबडतोब पाहिल्या पाहिल्या हे मला पाहिजे असं म्हणून तुझ्याकडून मागत असत. तू काय करायला पाहिजेस सांप्रत काळी हे तुला बुद्धी सांगो, मोठ्या शहाणपणाने सांगत होतो. देवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही, आणि जर ऐकलं नाहीस तर तसं म्हणलं तर तुझा माझा काय संबंध, असं देखील तुझ्याशी बोलत होतो. ऐसा अपराधू हा आहे जो त्रिभुवनी न समाये, जी नेणताची की पाये शिवतले तुझे, एवढंच नव्हे तर तुला किती वेळेला माझे पाय लागले जवळ बसलेला असताना. हा अपराध तर त्रिभुवनामध्ये देखील मान्य होणार नाही. त्रिभुवनाचा अपमान आणि हा अपमान हा एक सारखा, असा असा अपराध मी तुझा केला. देवो बोनयाच्या अवसरी लोभे कीर आठवण करी, जेवणाच्या वेळेला वेगवेगळ्या समारंभाच्या वेळेला देव श्री कृष्ण माझी आठवण काढत असत, मला बोलावत असत. तरी माझा निसुग गर्व अवधारी, फुकटचा माझा गर्व, जे फुगुनीची बैसे जागता उठत नसे, जेवायला जात नसे. देवाची या भोगायतनी खेळता आशंके ना मनी, देवाचं जे विलास गृह आहे जे देवाचं खाजगी, तिथं जाऊन विरंगुळा म्हणून थांबावं असं मला वाटत. जी रिगोनिया शयनी सरिसा पहुडे, आणि तुझ्या शयन गृहात येऊन तुझ्या बरोबर खुशाल झोपत असे, कृष्ण म्हणोनी हाकारीच. कधी कृष्ण म्हणून तुला हाक मारत असे, तर कधी जातीवरून तुला हाक मारत असे. यादवपणे तू ते लेखीचे, तुला आठवण करून देत असे की तू यादव आहेस आणि मी क्षत्रिय आहे. खूप खूप जवळच्या अशा मैत्रीमध्ये प्रेमानी जातीवाचक उल्लेख होतो. आपुली आण घाली जे जाता तुझ, आणि वेळ झाला तुला जायचं असेल तर तुला जाऊ न देण्यासाठी म्हणून माझी स्वतःची शपथ घालून तुला थांबवत असे. मज एकासनी बैसणे का तुझा बोलू न मानणे, हे वोतटीचे नि दाटपणे बहुत घडले. खूप घसटण त्यामुळं, अति घसटण असल्यामुळं दाट ओळख जवळीक निर्माण झाल्यामुळं माझ्या हातून या गोष्टी फार घडल्या. तुझं एकासनी बैसणे का तुझा बोलू न मानणे, तू बसत असे त्या आसनावर तुझ्या शेजारी बसणं, तू जे सांगशील ते मुळीच लक्षात न घेणं, म्हणून काय काय आता निवेदिजेल अनंता, मी राशी आहे समस्ता अपराधांची. थट्टा करण्यासाठी म्हणून किंवा अपमान करण्यासाठी म्हणून, असत्कार करण्यासाठी म्हणून तुला विहार शय्या आसन भोजन कुठल्याही वेळेला मी सोडलं नाही. तसंच तू एकांतात असताना एकोथ वा अपि अच्युत तत् समक्षम किंवा लोकांच्या समक्ष, त्याबद्दल तू आता मला क्षमा कर. तत् क्षामये त्वाम अहम अप्रमेय, तू अप्रमेय माप नसलेला असा तू मला त्याबद्दल क्षमा कर. या लागी पुढा अथवा पाठी जिये राहाटलो बहुवे वोखटी, तिये मायेची या परीपोटी सामावी प्रभो. जी कोणी एके वेळे सरिता येऊन येती खडुळे, कधी कधी एखादी नदी गढूळ पाणी घेऊन देखील येते, तिये सामावी जे ती सिंधू जळे आन उपाव नाही. पण समुद्र तिला सामावून घेतो, दुसरा कोणता उपाय नसतो. तैसी प्रीती का प्रमादे देवेसी मज विरुद्धे बोलविली, तिये मुकुंदे उपसाहावी जी. प्रीतीमुळं असो किंवा प्रमादामुळं असो, माझं जे काही विरुद्ध वर्तन घडलं त्याबद्दल तू मला क्षमा करावीस. आणि देवाचे क्षमत्वे क्षमा आधारू झाली आहे या भूतग्रामा, आणि तुझ्या क्षमत्वामुळं क्षमाशील वृत्तीमुळं या सर्व भूत मात्रांना आसरा मिळालेला आहे. देवाचे क्षमत्वे क्षमा आधारू झाली आहे या भूतग्रामा, म्हणून जी पुरुषोत्तमा विनवू ते थोडे, तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुलिया, क्षमा की जो जी यया अपराधासी. जी जाणितले मिया साचे महिमान आता देवाचे, जे देवो होय चराचराचे जन्मस्थान, हरिहरादि समस्ता देवा तू परम देवता, वेदा तेही पढविता आदि गुरु तू. समजायला लागला आपण कोणाशी बोलत होतो. आपण ज्याला मित्र समजत होतो, सोयरा समजत होतो, सखा समजत होतो, बंधू समजत होतो, तो कोण आहे? हरिहरादि समस्ता देवा तू परम देवता, वेदा तेही पढविता आदि गुरु तू. गंभीर तू श्री रामा नाना भूतैक समा, सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीया. तुझसी नाही सरीसे हे प्रतिपादनची कायसे, तुवा झालेनी आकाशे सामाविले जग. सर्व जगत जसं आकाशामध्ये सामावलं गेलं, तस तूच आकाश झालास जणू, आणि त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांना तू सहज आश्रय दिलास. तया तुझे निपाडे दुजे ऐसे बोलताची लाजीजे, तेथ अधिकाची कीजे गोठी केवी. म्हणून त्रिभुवनी तू एकू, तुझ सारिखा ना अधिकू, तुझा महिमा अलौकिकू नेणीजे वानू. असं म्हणून अर्जुन म्हणायला लागला की तस्मात प्रणम्य प्रणिधाय कायम. अर्जुनाने असं म्हणून देवाला नमस्कार केला, आणि नमस्कार करून थांबला नाही, तर नमस्कार केला आणि शरीर भूमीवर दंडाप्रमाणे टेकवलं, आणि परत एकदा प्रणिधाय कायम, परत एकदा नमस्कार घातला. आणि म्हणायला लागला की प्रसाद ये त्वाम अहमीश मिट्यम. माझ्यावर तुम्ही प्रसन्न व्हा, तुम्ही या सर्व स्तुतीला पात्र आहात. पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसी देव सोडुम. पित्यानेच पुत्राचे अपराध सहन करायचे, सख्यानेच सख्याचे अपराध सहन करायचे, सख्य भक्ती चाललेली आहे. प्रिय व्यक्तीनेच आपल्या प्रियकराचे अपराध सहन करायचे, तसा तुझे अपराध सहन करण्यासाठी म्हणून मी योग्य आहे. पिता पुत्राचे सगळे अपराध दोष पोटात घालतो वात्सल्य भावापोटी, तर सखा आपल्या सख्याचे सर्व दोष प्रेमापोटी सहन करतो. आणि प्रिय व्यक्तीला आपल्या प्रियकराचे दोष दिसतच नाहीत. पिते व पुत्रस्य सखे व सख्युः प्रिया प्रियायार्हसी देव सोढुम, तशा तऱ्हेने हे सर्व सहन करत असतात. काय जगात नाती आश्चर्यकारक निर्माण झाली खरी, पण कसाही असेल तरी आपला पुत्र हा क्षमा करायला योग्य असाच वाटतो. आणि त्याच्याकरता जितकं शक्य तितकं सगळं करावं असं वाटतच राहत. सखा देखील आपल्या सख्या करता सख्य मात्र चांगलं पाहिजे असं असेल तेव्हा हवं ते करायला तयार होतो. आणि प्रेमामध्ये तर जर प्रेम असेल तर दोष दिसतच नाहीत, अपराध दिसतच नाहीत. प्रेम इतकं ओव्हरव्हेल्मिंग असतं, इतकं वरचढ होऊन जातं की दरम्यानच्या काळात घडलेला अपराध आपोआप दुर्लक्षित होतो. ऐसे अर्जुने म्हणितले मग पुढे ती दंडवत घातले, तेथ सात्विकाचे आले भरते तया, मग म्हणत असे प्रसीद प्रसीद, वाचा होत असे सद्गत काढीजी अपराध समुद्रवनी माते, तुझ विश्व सुहृदाते कही सोयरेपणे न मनुची पाही, तुझ विश्वेश्वराची या ठाई ऐश्वर्य केले. सर्व विश्वाचा ईश्वर पण आपलं ऐश्वर्य तुझ्या ठिकाणी वारंवार मी दाखवलं. तू वर्णनीय परी लोभे माते वर्णिसी पा सभे, खरं म्हणजे स्तुती करायला तू योग्य, पण तू वेळोवेळी माझी स्तुती केलीस. पण तू जितकी स्तुती करत होतास तितका तितका मी फुगत होतो, तरी मिया वल्गीजे क्षोभे अधिकाधिक, असं वाटत असे की माझा हा गुण यांनी सांगितला तो गुण सांगितला, जे सांगितले ते कमीच आहेत असं मला वाटत होतं, यांनी माझी अधिकाधिक स्तुती करावी असंच वाटत होत. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एका शिक्षकांचा सत्कार चालला होता पंचक्रोशी मध्ये, साठी ओलांडून पुढे गेलेले होते आणि त्यांचे अनेक शिष्य देशात परदेशात सर्वत्र दिल्ली पर्यंत खासदार देखील झालेले होते. सगळे एकत्र जमत होते वारंवार आणि त्यांचे सत्कार होत होते, त्यांच्या साधेपणाबद्दल बोललं जात होत. त्यांनी कसं पहाटे विद्यार्थ्यांना बोलवलं घरी आणि मोबदला न घेता शिकवलं सांगितलं जात होत, त्यांच्या पत्नीनी त्यांना कशी साथ दिली सांगितलं जात होत. ते स्वतः कसे गरीब राहिले आणि शिक्षण व्रत म्हणून कसं त्यांनी ते सांगितलं जात होत. शेवटची सभा होती आणि शेवटचा वक्ता होता, तो उठताना ते कानात कुजबुजले की सगळं तू सगळं सांगितलं, माझ्या नम्रतेबद्दल थोडस काहीतरी सांग. ते सांगायचं राहिलंय असं त्यांच्या लक्षात आलेलं होतं, माझ्या नम्रतेबद्दल थोडस काहीतरी सांग. स्तुतीमुळे माणूस क्षोभतो, क्षोभून जातो. आणि असं वाटतं की माझा हा गुण लक्षात आलाय की नाही, तो गुण लक्षात आलाय की नाही असं एखाद्याला वाटू शकतं. स्तुती सहन करणं फार कठीण. स्तुतीमुळे माणूस जाग्यावर राहत नाही. स्तुती चालू असताना ही स्तुती आपली नाहीये हे समजणं, अनेक अनेक उत्सवांमध्ये, गुरुस्तवनाच्या कार्यक्रमांमध्ये स्वामीजींची स्तुती आणि स्तवन चालू असत आणि हा कार्यक्रम माझ्या कल्पनेप्रमाणे किती जवळपास 6-7-8 केंद्रांमध्ये चालू असे आणि स्वामीजी बसलेले असत आणि ऐकत असत, गुरुस्तवन ऐकत असत, पण जणू काही तिसऱ्याच कोणाचं तरी चाललेलं आहे, आपला त्याच्याशी काही संबंध नाही अशा भावानी ते ऐकताना मी नेहमी पाहिले. मी असं वाचलं की ती भैरवी ब्राह्मणी, तिने एक विद्वत सभा बोलवली, कलकत्त्यातल्या सगळ्या विद्वानांची आणि शास्त्री पंडितांची सभा बोलवली. आणि तिने त्या सभेत असं सांगितलं, त्या सभेचा हेतू किंवा उद्देश असा होता की जे चैतन्य प्रभूंच्या ठिकाणी परमहंसांचे गुण दिसतात तर ते सर्व गुण रामकृष्णांच्या ठिकाणी देखील आहेत. एवढंच नव्हे तर काही अधिक गुण देखील रामकृष्णांच्या ठिकाणी आहेत आणि म्हणून हे परमहंस आहेत अशी सभा कलकत्त्यात झाली. त्या सभेच्या वेळेला ती प्रतिपादन करत होती, अन्यही शास्त्री बोलत होते आणि असं वर्णन आहे की रामकृष्ण पंचा नेसलेले, उघडे पंचा पांघरलेले असे तिथं बसून ते सगळं ऐकत होते आणि मधून मधून असे उद्गार काढत होते की काय माणसाच्या ठिकाणी एवढं असतं हे खरं आहे की काय असं म्हणत होते. कधी कधी काहीतरी खात होते, मध्येच बाहेर येऊन बाहेर जाऊन परत येत होते आणि मोठ्या कुतूहलाने ऐकत होते की सभेत काय चाललेलं आहे. जणू कोणी तिसऱ्या व्यक्तीबद्दल चाललंय असं वाटावं. स्तुती चाललेली आहे आणि त्या स्तुतीमध्ये श्लाघा निर्माण झाली नाही हे फार अशक्य कोटीतली गोष्ट. सर्वसाधारणपणाने स्तुतीमुळे माणूस फुगत फुगत जातो. अर्जुन म्हणत होता की माझी तशी स्थिती झाली. तू वर्णनीय परी लोभे माते वर्णिसी पासभे तरी मिया वल्गीजे क्षोभे अधिकाधिक आता ऐसिया अपराधा मर्यादा नाही मुकुंदा म्हणून रक्ष रक्ष प्रमादा पासून या जी हेची विनवा वया लागी कैची योग्यता माझी अंगी परी अपत्य जैसे सलगी बापेसी बोले पुत्राचे अपराध जरी जाहले अगाध तरी पिता साहे निर्द्वंद्व तैसे साहि जोजी सख्याचे उद्धत सखा साहे निवांत तैसे तुवा समस्त साहि जोजी प्रियाची आठाई सन्मान प्रिय न पाहे सर्वथा जाण तेवी उच्चिष्ट काढिले आपण ते क्षमा की जोजी. आमच्या घरी येऊन तुम्ही उष्टी खरकटी काढलीत आपलं काम आहे म्हणून ना तरी प्राणाचे सोयरे भेटे मग जीवे भूतली जिये संकटे तिये निवेदिता न वाटे संकोचू काही का उखिते आंगे जीवे आपण पे दिधले जिया मनोभावे तिया कांतू मिनलिया न राहे ना न राहवे हृदय जेवी. खूप खूप प्रेमाची व्यक्ती भेटली, अतिशय प्रेमाची व्यक्ती भेटली की जिच्यापाशी आपण आपलं हृदय उघडं करून सांगावं अशी. मग तिच्याशी बोलताना काही संकोच वाटत नाही. तो म्हणत राहतो की माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, मी तुला सर्व सांगतो. भूतकाळात जी सगळी आपल्यावर येऊन गेलेली संकट असतात तर ती संकट अडचणी अपमान सगळे उघडे करून सांगावेत असं वाटत, ना तरी प्राणाचे सोयरे भेटे, मग जीवे भूतली जीए संकटे, तिये निवेदिता न वाटे संकोचू काही, त्या प्रिय व्यक्तीला, प्राणाचा सोयरा इतक्या प्रिय व्यक्तीला सर्व काही सांगायला काही संकोच वाटत नाही। का उखिते आंगे जीवे, आपण पे दिधले जिया मनोभावे, उखिते म्हणजे सगळं एक मुठी, सगळं सर्वस्व। उखिते आंगे जीवे, आपण पे दिधले जिया मनोभावे, ज्याला मनोभावानी शरीर जीवभाव मन सर्व अर्पण केलं, सर्वस्व अर्पण केलं, तिया कांतू मिनलिया, तो पती भेटल्यानंतर न राहवे हृदय जेवी, पत्नीच्या हृदयामध्ये कुठली गोष्ट गुप्त गोष्ट गुप्त म्हणून जशी राहत नाही, तया परी जी मिया हे विनविले तुमते गोसाविया, आणि काही एक म्हणावया कारण असे, तरी देवेसी सलगी केली जे विश्वरूपाची आळी घेतली, ते माय बापे पुरविली स्नेहाळाचे नी, सुरतरूंची झाडे अंगणी लावावी कोडे, देयावे कामधेनूचे पाडे खेळावया, माय बापांनी मी विश्वरूपाचा छंद मला त्याचं दर्शन व्हावं असं सांगितलं, ते अत्यंत स्नेहपूर्वक माय बाप तुम्ही माझं पुरवलं। सुरतरूंची झाडे अंगणी लावावी कोडे हे कसं झालं, तर कल्पवृक्ष मोठ्या कौतुकाने आमच्या अंगणात तुम्ही लावलात, देयावे कामधेनूचे पाडे खेळावया, कामधेनूचा पाडा मुलगा खेळण्यासाठी म्हणून आम्हाला दिलात, मागितला आणि दिला, मी या नक्षत्री डाव पाडावा, मी मग मागण्या करत शिकलो की मला नक्षत्र पाहिजे डाव टाकायला, चंद्र चेंडुआ लागी आणावा, चंद्राचा चेंडू मला खेळायला हवा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा छंदू सिद्धी नेला आगवा माऊली येतुआ, पण तू माऊली होऊन माझा सर्व छंद सिद्धीला नेला, जिया अमृत लेशा लागी सायास, तयाचा पाऊस केला चारी मास, ज्या अमृताचा लेश मिळणं देखील फार कठीण, सायासानी देखील मिळत नाही, त्या अमृताचा माझ्या करता पाऊस पाडला, आणि चारही मास पावसाळ्याचे चारही महिने अमृताचा पाऊस माझ्या करता पाडला, पृथ्वी वाहून चासे चास चिंतामणी पेरिले, आणि सगळी पृथ्वी नांगरट करून त्याच्या चासे चास ज्या सगळ्या पेरण्याच्या जागा होत्या त्याच्यामध्ये जणू चिंतामणी रत्न पेरलीत, ऐसा कृतकृत्य केला स्वामी, बहुवे लळा पाळीला तुम्ही, दाविले जे हर ब्रह्मी नायकी जे कानी, असं तुम्ही दाखवलं कि जे शंकर आणि ब्रह्मदेवांनी कानानी देखील कधी ऐकलं नव्हतं, मा देखावयाची केवती गोठी, जयाची उपनिषदा नाही भेटी, ते जिव्हारीची गाठी मज लागी सोडिली, जी कल्पादी लागोनी आजीची घडी धरुनी, माझी जेतुली होऊनी गेली जन्मे, मी कधी या कल्पाचा प्रारंभ झाला तेव्हापासून माझे जे जे जन्म झाले त्या सर्व जन्मांमध्ये मी डोकावलो, तरी तया आघवियाची आतू घरडोळी घेऊनी असे पाहतू, प्रत्येक जन्माचा झाडा घेतला। परी ही देखिली ऐकिली मातू आतुडेची ना, पण हे कधी पाहिलं होतं ऐकलं होतं हे आठवत नाही। बुद्धीचे जाणणे कही न वचेची याचे नी अंगणे, हे साधही अंत करणे कर्वेची ना। बुद्धिबळानी बुद्धीच्या जाणण्याच्या साह्यानी जाणायचा प्रयत्न केला तर हा राहतो त्या घराचं अंगण देखील बुद्धीला सापडत नाही। हे साधही अंत करणे कर्वेची ना, हा कसा आहे याची साध देखील हाक देखील कल्पना देखील अंत करणाला करता येत नाही। तेथ डोळ्या देखी होवावी ही गोठीची कासया करावी, तेव्हा ही गोष्ट डोळ्यांनी पाहता येईल अशी गोष्ट करण्यात अर्थ तरी काय। किंबहुना पूर्वी दृष्ट नाश्रुत, ते हे विश्वरूप आपुले तुम्ही मज डोळा दाविले तरी माझे मन झाले रुष्ट देवा। तरी आता ऐसी चाड जीवी जे तुझसी गोठी करावी, जवळी कहे भोगावी आलिंगावासी। किती इच्छा आहेत कृष्णाच्या संदर्भात अर्जुनाला, पण आता माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झालेली आहे की या विश्वरूपाच्या संदर्भात तुझ्या कोणत्या मुखाशी बोलायचं। तू सर्वतो मुख आहेस, तुझ्याशी बोलण्याचं समाधान होत नाहीये। आता माझ्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झालेली आहे की तुझ्याशी गोष्टी करावी। आता हे एवढं मोठं अजस्त्र सर्वत्र तूच भरून राहिलेला असं नको वाटत आहे। आता तुझ्या सन्निध राहावं, म्हणजे तू एकटा श्रीकृष्ण एकदेशी देहधारी आणि तू श्री कृष्णाबरोबर माझी जवळीक असाल। आता आहेच आहे तत्वत विश्वरूपाच्या जवळ आहे, म्हणजे तुझ्याच जवळ आहे, पण मला एवढा व्यापक बोध नको, झेपत नाहीये। देह असताना देहामध्ये असताना सगुणच आवडणार, सगुणाबद्दलच प्रेम राहणार। त्याला जरी सांगितलं की तो परमात्मा सर्वत्र भरून राहिलेला आहे तरी सद्गुरूंच्या संगतीचीच आवड राहणार, त्यांच्या संगतीत समाधान होणार, त्यांच्याशीच बोलावं असं वाटणार। परी आता ऐसी चाड जीवी जे तुझसी गोठी करावी, जवळीक हे भोगावी, त्याच्या पुढे जाऊन आलिंगावासी आलिंगन देखील द्यावं असं आता मला तुझ्याबद्दल वाटत आहे। ते याची रूपी करू म्हणजे तरी कोणे एके मुखेसी चावळी जे, तुझ्या कोणत्या तोंडाशी आता बोलायचं। आणि कवणा खेव देई जे तुझ लेख नाही, म्हणून वारिया सवे धावणे न ठके गगना खेव देणे। वाऱ्याबरोबर धावण गगनाला आलिंगन देणं हे अशक्य आहे। जळ केली खेळणे समुद्री केवते, समुद्रामध्ये जलक्रीडा कशी काय शक्य आहे। एखाद्या आमच्या टिळक टँक वर शक्य आहे, एक वेळ एक चेंडू घेतला त्याची झेलाझेली तो पकडणं टाकणं दोन पार्ट्या करणं समुद्रात कसं शक्य आहे। या लागी जी देवा एथींचे भय उपजतसे जीवा, या तुझ्या अजस्त्र रूपाचं भय मला वाटत आहे। म्हणून येतुला लळा पाळावा जे पुरे हे आता, आधी दाखव दाखव म्हणून चैन पडत नव्हती, आता असं दाखवलं की जे दृष्टी पुढून जातच नाहीये, आता हे नको नको म्हणायची वेळ आली. पई चराचर विनोदे पाहिजे, मग तेणे सुखे घरी राहिजे. काय होतं, माणसाचं एका ठिकाणी स्वरूप समाधान नसतं. आपल्या आत्म्यातला आनंद घेण्याची हिंमत सतत दाखवणं, तसं धैर्य सतत दाखवणं हे करता येत नाही. अडचण अशी आहे, रुटीनचा कंटाळा म्हणून येतो. काय एका ठिकाणी सारखं राहिलोय, जरा फिरून येऊ अशा करता वाटतं की आहे त्याच्यात आनंदच नाही. कसा तरी दिवस रेटतोय. विशेष करून साधकांनी जिथं आहे तिथं समाधानानी असावं, सुखानी असावं. रोज देहाला ओलांडावं, रोज देहभावाला ओलांडावं, रोज मनाला ओलांडावं, रोज स्वरूपाशी तन्मयता पावावी, रोज असीम सुखात असावं. असं करता येत नाही किंवा करत नाही, किंवा करत असला तरी बेसावध असतो. असं असल्यामुळं त्याला असं वाटतं की चला चराचर पाहायला जाऊ, केल्याने देशाटन. नाहीतरी म्हटलेलंच आहे, प्रत्येक गोष्टी करता म्हणून वचन मिळतातच. पंडित मैत्री सभेत संचार असं आता करू, जरा फिरू, काय कुठं आहे पाहायला नको का, काश्मीर मध्ये काय आहे, अरे कधी तुम्हाला कळणार असं, कसा आहे केरळ, जायला नको का, पहा पहा एकदा की तीन समुद्र एकत्र कसे मिळतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पई चराचर विनोदे पाहिजे, अशी गंमत करण्यासाठी म्हणून चराचर पाहतात आणि मग तिथं कंटाळतात. दोन चार दिवस जातात, मग खर्चाचाही हिशोब डोळ्यासमोर येतो. नुसतं राहण्यासाठी एका माणसाला किंवा तीन माणसांना 1500 रुपये, आपल्या घरात तर काहीच खर्च येत नाही असं डोक्यात यायला सुरुवात होते. सगळं मिळून जर काढलं तर नुसत्या राहण्यापोटी 10,000, जेवण्यापोटी 10,000, चला घरी जो. मग तिथं वाचवायचा प्रयत्न करतो. असं जेव्हा व्हायला लागतं पई चराचर विनोदे पाहिजे, मग तेणे सुखे घरी राहिजे, आणि मग त्याला कंटाळतो आणि म्हणतो की आपलं घरच बरं, घरात राहिलेलं चांगलं. अशी जशी लोक रहाटी आहे तसं अर्जुन म्हणतो माझं झालंय. तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा. मग आधी कशाला म्हणला विश्वरूप दाखव, आता म्हणायला लागला हा चतुर्भुज रूप हा खरा आमचा विसावा आहे. एका ठिकाणी राहता येत नाही, त्यामुळे मग दुसरं की पहिलं असं. आम्ही योग जात अभ्यासावे, तेने याची अनुभवा यावे. आम्ही योगाचा अभ्यास करावा, केलेला नव्हता, नुसतं उपदेश ऐकतोय, पण आम्ही सगळ्या योगाचा अभ्यास करावा. योग जात असं म्हणतोय आणि याच अनुभवाला यावं की निर्गुण परमात्म स्वरूपाशी तादात्म्य जरी पावलं तरी देखील सद्गुरूंचा सहवासच महत्वाचा, तुझा सहवास महत्वाचा. शास्त्राते आलोडावे, काही अभ्यास केलेला नाहीये शास्त्राचा वगैरे, पण सगळी शास्त्र वाचावीत, अभ्यास करावा. परी सिद्धांत तो हाच, कारण ऐकले ना वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची घेतला, विठोबासी शरण जावे. पण तुकाराम महाराजांना माहित होतं वेदात काय म्हटले ते, आणि मग समजलं विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. याला वेदाचा अभ्यासही करायचा नाहीये म्हणून विठोबाला शरण जावं तरीही चालेल एक वेळ, पण मग त्या शरण जाण्यामध्ये जो भाव पाहिजे तो भाव तरी मिळव. पण इकडचा कंटाळाला म्हणून आता हे पाहिजे असं अर्जुनाचं चाललंय. आम्ही यजने कीजती सकळे, परितीये फळावी येण्याची फळे, तीर्थे होतू सकळे याची लागी, आणि कही काही जे जे दान पुण्य आम्ही कीजे, तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप। आम्ही जे काही करू त्याचं फळ म्हणजे खरं तुझं चतुर्भुज रूप। तू एवढा परब्रह्म आम्हाला सांगाती मिळालेला आहेस, जे खरं म्हणजे अशक्य, तो मिळालेला आहेस हेच खरं प्राप्तव्य आहे। ऐसी एथींची जीवा आवडी, म्हणून तेची देखावया लवड सवडी, वर्तत असे ते साकडी पेडी जे वेगी। म्हणून ही जी जीवाची आवड आहे, तर तीच लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण कर। तसच हे संकट विश्वरूपाचं आता लवकरात लवकर जाऊ देत। अगा जीवींचे जाणते या सकळ विश्व वसवतीये, प्रसन्न होई पूजित या देवांची या देवा। सगळ्या जीवांचं जाणणारा म्हणून माझ्याही जीवांचं जाणणारा, सकळ विश्व वसविते या, सर्व विश्व ज्यांनी निर्माण केलं वसवलं अशा, प्रसन्न होई पूजित या देवांची या देवा। हे देवांचाही देव असणाऱ्या, पूजन केल्यानंतर प्रसन्न होणाऱ्या अशा देवांच्या देवा, तू आता मला तुझं चतुर्भुज रूप दाखव। आता जे वर्णन आहे आपली वेळ संपली, पण याच्यावर निरूपण न करता नुसत्या ओव्या वाचू, किती परम पवित्र ओव्या आहेत बघा। अर्जुन त्या चतुर्भुज रूपांचं वर्णन करू लागला। कैसे नीलोत्पलाते रावित, आकाशाही रंगू लावित, तेजाची वोज दावित इंद्र निळा। नील कमलाला देखील जणू तुझा रंग आलेला आहे, एवढंच नव्हे तर आकाशाला देखील तुझा निळा रंग फासलेला आहे, आणि तुझ्या तेजाची प्रभा इंद्रनील मण्याला लाभलेली आहे। जैसा परिमळ जाहला मरगजा, जसा पाचू असावा आणि तो सुगंधित असावा। का आनंदासी निघालिया भुजा, कसे असतील श्री कृष्ण, जणू मूर्तिमंत आनंद, आणि त्या आनंदाला भुजा फुटलेल्या, बाहू फुटलेले। ज्याचे जानुवारी मकर ध्वजा जोडली बरव, मकर ध्वज म्हणजे मदन, सर्वात सुंदर पुरुष काल्पनिक, कल्पनेतला सगळ्यात सुंदर पुरुष म्हणजे मदन, पण तो तुझ्या मांडीवरच शोभायमान होईल इतका, म्हणजे मदनाचं सौंदर्य अधिकाधिक काय असेल तर तुझ्या मांडी एवढंच, तुझ्या मांडीच्या आश्रयाने तो मदन देखील राहतो, आणि तिथं राहिल्यामुळं मदनाला एवढं सौंदर्य प्राप्त झालं। मस्तकी मुकुटा ते ठेविले, की मुकुटा मुकुट मस्तक झाले। ज्याच्या मस्तकावर मुकुट ठेवल्यानंतर मुकुटामुळं मस्तक शोभायमान होत आहे, का तुझ्या मस्तकामुळं मुकुट शोभायमान होत आहे? तुझ्या मस्तकामुळं मुकुटाला शोभा येते आहे, पहा ना, आहेच इथ। एरवी या मस्तकावर नसता तर हा मुकुट इतका शोभायमान असेल? शृंगारा लेणे लाधले अंगाचे निजया, तुझ्या अंगावर अलंकार आहेत म्हणून तो शृंगार हा लेण म्हणून दिसतो आहे, अलंकार अलंकार म्हणून दिसत आहेत। तुझं अंग अधिक सुंदर आहे, इंद्रधनुष्याची आडणी आपल्या शृंगाराच्या कल्पना वेगळ्या आहेत. कान दिसावा म्हणून कानात काहीतरी घालणं, इथं नाक आहे दिसावं म्हणून नाकात काहीतरी घालणं, अशा आपल्या प्राकृत कल्पना आहेत. पण भगवंतांचं जे सौंदर्य आहे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. इंद्रधनुष्याची आडणी माझी मेघ गगन रंगणी. इंद्रधनुष्याची आडणी केलेली आहे, वेढा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मेघ गगन रंगणी, त्याच्यामध्ये गगनाला रंग लावलेला जसा मेघ असावा, इंद्रधनुष्याची आडणी आणि त्याच्यामध्ये त्या आडणीमध्ये जसा मेघ ठेवला असावा गगन रंगणी, गगनाला रंग देणारा. तैसे आवरिले शारंग पाणी वैजयंतिया. आता कवणी ते उदार गदा असुरा देत कैवल्य पदा. कैसे चक्र हन गोविंदा सौम्य तेजे मिरवे. किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी. म्हणून आता तुम्ही तैसया होवावे. विश्वरूपाचे सोहळे भोगुनी निवाले जी डोळे. आता होता ती आंधले कृष्ण मूर्ती लागी. आता त्याच्यासाठी उत्सुक झालेले आहेत कृष्ण रूप पाहण्यासाठी. ते साकार कृष्ण रूपडे वाचोनी पाहो नावडे. ते न देखता थोडे मानिता ती हे. आता हे कृष्ण रूप जर दिसलं नाही तर हे विश्वरूप देखील थोडं आहे असं मी मानेन. आम्हा भोग मोक्षाची या ठाई श्री मूर्ती वाचोनी नाही. भोग मोक्ष जे काही असेल तर ते या श्रीमूर्तीमुळं. म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी. आता हे विश्वरूप आता आवरून घे आणि तू आता तसा आमच्या पुढं साकार सगुण साकार असा हो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. असा हे विश्वरूप आता पुरे झालं असं अर्जुन म्हणतो आहे. खरं म्हणजे सख्य भक्तीच्या अंतर्गत येणाऱ्या ओव्या ओलांडून हा प्रेमाचा प्रांत असल्यामुळं हे पुढचं निरूपण देखील अति गोड गोड आहे. याची गोडी सोडवत नाही म्हणून केलं. कोर सांडून सख्य भक्तीच्याही पुढे अर्जुनाची जी भक्ती व्यक्त झाली तर ती केली. याच ते निरूपण करण्याचं कारण असं की आपल्याला प्रेम हवं आहे, आपल्याला परमार्थच्या प्रेमासहित हवं आहे. तर ते प्रेम इथं ओव्या ओव्यांमध्ये ओथंबून वाहत आहे. या ओव्या नुसत्या वाचल्या तरी चित्तशुद्धी होते, नुसत्या वाचल्या तरी आनंद होतो. अशा ओव्या आपल्याला पाहायला मिळाल्या हे आपलं परम भाग्य आहे असं मला वाटत. हरिओम तत्स. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. स्वामी जी हरि हरि. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्रीराम काही निवेदन आहेत। आज सायंकाळी